नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर. वक्फ बोर्डाकडे असलेल्या अतिरिक्त जमिनी गरीब मुस्लिमांना द्याव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचं आवाहन. राज्यात 100 दिवसांसाठीचा कृती आराखडा संकल्पना व्यापक प्रमाणात यशस्वी ठरल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांच्या 73 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू. आणि राज्यात आजही बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. वक्फ सुधारणा विधेयक 2025 काल लोकसभेत पारित झालं. सदनात 288 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने तर 232 सदस्यांनी विरोधात मतदान केलं. जवळपास 12 तासांहून अधिक चर्चेनंतर काल रात्री उशिरा हे विधेयक संमत झालं. वक्फच्या नोंदींचं डिजिटायझेशन, वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन, सर्वेक्षण हा या विधेयकाचा हेतू आहे. नव्या सुधारणेनुसार वक्फ बोर्डात मुस्लिम समुदायातल्या मागास घटकांना आणि महिलांना प्रतिनिधित्व दिलं जाईल. या विधेयकामुळे वक्फच्या मालमत्तेवर शैक्षणिक संस्था, शॉपिंग सेंटर, निवासी इमारत उभारण्याचा अधिकार वक्फ बोर्डाला मिळणार आहे. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ बोर्डाच्या कामकाजात बिगर मुस्लिम व्यक्ती हस्तक्षेप करणार नसल्याचं स्पष्ट केलं. सरकार अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचा विरोधकांच्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं. कोणाचीही जमीन किंवा संपत्ती बळकावण्यासाठी हे विधेयक नसल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. ते म्हणाले,
ये कानून प्रोस्पेक्टिव है, रेट्रोस्पेक्टिव नहीं है. ये किसी का जमीन छीनने का कानून नहीं है. ये किसी का राइट, किसी का हनन करके उसका प्रॉपर्टी को हड़पने का नहीं है. राज्य सरकारों को अधिकार दिया गया है कि जो ऑलरेडी रजिस्टर्ड है उसका तो कोई डिस्प्यूट नहीं है, लेकिन जो डिस्प्यूटेड है, जो कोर्ट में पेंडिंग है, उसको हम यहाँ कानून बना के कैसे हटा सकते हैं.
तत्पूर्वी काल सकाळी हे विधेयक सदनात सादर करताना रिजिजू यांनी हे विधेयक केवळ मालमत्ता व्यवस्थापनाशी निगडीत असून सरकार कोणत्याही धार्मिक स्थळाच्या नियमात बदल किंवा हस्तक्षेप करणार नाही असं स्पष्ट केलं. त्यानंतर या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पंचायत राज मंत्री राजीव रंजन उर्फ लल्लन सिंह, भाजपचे रविशंकर प्रसाद, अनुराग सिंह ठाकूर, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आदी सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मत दिली. तर काँग्रेसचे के वेणुगोपाल, गौरव गोगोई, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी तसंच सौगत रॉय, द्रमुकचे ए राजा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके आदी सदस्यांनी विधेयकाच्या विरोधात मतं मांडली. वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिम बांधवांच्या हितासाठी असून या विधेयकामुळे वक्फ बोर्डात होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा बसणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. ते म्हणाले,
इस सदन के माध्यम से देश भर के मुसलमान भाइयों बहनों को कहना चाहता हूं, आपके वकफ में एक भी नॉन मुस्लिम नहीं आएगा. मगर जो वकफ बोर्ड है और वकफ परिषद है उसका काम क्या है? वकफ की संपत्तियां मान्यवर बेच खाने वाले लोगों को पकड़कर इसके बाहर निकालने का, औने पौने दाम में संपत्तियों को 100-100 साल तक किराए पे देने वाले लोगों को पकड़ना है. वक्फ का जो पैसा होता है जिसके माध्यम से माइनॉरिटी का विकास करना है, ये पैसा जो चोरी होता है ना, उसको पकड़ने का काम वक्फ बोर्ड वक्फ परिषद करे.
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी वक्फ संशोधन विधेयकाचं स्वागत केलं आहे. वक्फ बोर्डाकडे असलेल्या अतिरिक्त जमिनी गरीब मुस्लिमांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
जो मुसलमानों को उनका हक कभी मिला नहीं, उनका अधिकार कभी नहीं मिला. मैं ये सरकार से रिक्वेस्ट करना चाहूंगा, अपील करना चाहूंगा कि जितने भी देश के जो गरीब मुसलमान हैं, उनको उनका अधिकार दे. उनको एक छोटे छोटे जो वर्कफोर्स की बहुत सारे जो लैंड है उसमें से कुछ हिस्सा वो उन गरीब मुसलमानों को दे दे जो उनके हकदार है.
राज्यात 100 दिवसांसाठीचा कृती आराखडा ही संकल्पना व्यापक प्रमाणात यशस्वी ठरल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या उपक्रमांतर्गत विविध विभागामार्फत आतापर्यंत 411 कामांसंदर्भातली कार्यवाही पूर्ण झाली असून उर्वरित 372 कामं लवकरच पूर्ण होतील असं ते म्हणाले. 100 दिवस कार्यक्रमांतर्गत 85% कामं पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरी विविध विभागांनी केली असल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्व विभागांनी येत्या 1 मे पर्यंत कामं पूर्ण करावीत, तसंच प्रत्येक विभागाने 100 दिवस कार्यक्रमाची माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सरकारकडून विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीचा योग्य वापर करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते काल बीड इथं आढावा बैठकीनंतर बोलत होते. जिल्ह्यातल्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, मात्र या निधीचा योग्य विनियोग करण्याची सूचना त्यांनी दिली. जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी तारांगण उभारणं तसंच भूमिहीनांना हक्काचं घर उभारण्यासाठी जागा देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले,
एक चांगल्या प्रकारचं तारांगण असणं हे गरजेचं आहे की पृथ्वी कशी अस्तित्वात आली, मनुष्य कसा अस्तित्वात आला, आज परिस्थिती काय आहे हे सगळं साधारण दाखवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. त्याहीबद्दलची जागा आणि तिची तरतूद आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. 75,000 घरं अशा पद्धतीनं देण्याचं आमचं नियोजन आहे. त्याचं आम्ही इथं अनावरण केलं. पंकजा ताई होत्या. त्याच्यामध्ये जागाचा प्रश्न आहे. कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की जे भूमिहीन आहे त्यांना गायरा द्यायची जागा त्यांच्या घराच्या पुरती अलॉट करायची.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा संवाद मेळाव्यालाही पवार यांनी मार्गदर्शन केलं. समाजात जातीजातीमध्ये निर्माण झालेला तिढा संपवण्याचं काम सर्वांनी मिळून करायचं आहे. यासाठी पक्षातल्या कार्यकर्त्यांची निवड काळजीपूर्वक करावी असं आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलं. भारतीय नौदलाच्या INS तर्कश या लढाऊ जहाजानं पश्चिम हिंद महासागरात 2,500 किलो अंमली पदार्थ जप्त केले. नौदलाच्या विमानानं दिलेल्या माहितीनंतर INS तर्कशने या जहाजाची चौकशी करून ते अडवलं आणि तपासणी केली असता त्यात अंमली पदार्थ सापडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि लॉजिंग सुविधा असलेल्या गेस्ट हाऊससाठी औद्योगिक वीजदर श्रेणीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून हा निर्णय लागू झाला. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. MERC 5 वर्षात टप्प्याटप्प्यानं वीजदर कमी करण्याची शिफारस केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं शिक्षक प्रवर्गातल्या 73 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 2 मेपर्यंत केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करता येतील. यामध्ये प्राध्यापकांची 8, सहयोगी प्राध्यापकांची 12 आणि सहाय्यक प्राध्यापकांची 53 पदे भरण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या समस्येवर संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींची तातडीची बैठक घ्यावी अशी मागणी आमदार संजय केणेकर यांनी केली आहे. त्यांनी याबाबत महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांना पत्र पाठवलं आहे. शहरातल्या पाणीपुरवठ्याबाबत महानगरपालिका गंभीर नसल्याचा आरोप केणेकर यांनी केला. परभणी शहर महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत 200 पेक्षा जास्त अतिक्रमणं काढण्यात येत आहेत. शहरात या अतिक्रमणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येची नागरिकांनी तक्रार केली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. वाढत्या उष्णतेवरील नियंत्रणासाठी लातूर जिल्ह्यात अमृतधारा अभियान राबवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितलं. उष्णतेशी लढा या कार्यशाळेत त्या काल बोलत होत्या. जिल्ह्याला 50 वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 2032 पर्यंत हरित लातूर ही संकल्पना प्रत्यक्ष आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा बाजार समितीचे सभापती बालाजी खैरे, पाथरी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण कोल्हे, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बालाजी देसाई यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या 5 आणि 6 एप्रिलला राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा होणार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या क्रीडा विभागाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत ज्युनियर मुले मुली तसंच पुरुष आणि महिला अजिंक्यपद स्पर्धेसाठी सामने होतील. हवामान. राज्याच्या जवळपास सर्वच भागात आज अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान राज्यात काल सर्वात जास्त 40.2 अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 35.8, धाराशिव इथं 38, तर बीड इथं 39.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर. वक्फ बोर्डाकडे असलेल्या अतिरिक्त जमिनी गरीब मुस्लिमांना द्याव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचं आवाहन. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांच्या 73 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.